नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी राजश्री कामत तुमका प्रादेशिक खबर दिता. अस्तंत आशियातल्या परिस्थितीक लागून आव्हानात्मक काळ निर्माण झाला, कारण हो वाठार भारताच्या उर्जेच्या गरजांखातीर एक मुखेल केंद्र असा. वावड्यांक बळी पडचे न्हय आणि सरकारान दिल्या माहितीचेर विश्वास दवरचो असो उलो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आकाशवाणी वेल्या मन की बात कार्यावळीत उलयतना मारलो.
या चुनौतीपूर्ण समय सभी देशवासियों से फिर यह आग्रह करूंगा कि हमें एकजुट होकर इस चुनौती से बाहर निकलना है. जो लोग इस विषय पर भी राजनीति कर रहे हैं उन्हें राजनीति नहीं करनी चाहिए. यह देश के 140 करोड़ देशवासियों के हित से जुड़ा विषय है. मैं सभी देशवासियों से अपील भी करूंगा कि वो जागरूक रहे, अफवाहों के बहकावे में न आए. सरकार की तरफ से जो आपको निरंतर जानकारी दी जा रही है उस पर भरोसा करें.
प्रधानमंत्री मोदी हांणी भारताच्या गिरेस्त सांस्कृतिक दायजाचे जनभागीदारीतल्यान दस्तावेजीकरण करपाचो हेतू आशिल्ल्या ज्ञान भारतम सर्वेक्षणाचेर भर दिलो. राष्ट्रनिर्माणाची जापसालदारकी पुराय करपाक माय भारत हाची महत्वाची भूमिका असा असे प्रधानमंत्र्यान म्हळे.
और समृद्ध विरासत से है. इसका उद्देश्य देश भर में मौजूद पांडुलिपियों के बारे में जानकारी जमा करना है. इस सर्वे से जुड़ने का एक माध्यम भारतम ऐप है.
प्रधानमंत्री उदका संवर्धनाचेरूय उलयले. देशाच्या जायत्या वाठारांनी गिमाची सुरुवात झाल्यान उदक वाचोवपाच्या संकल्पाचो पुनरुच्चार करपाची वेळ आयल्या असे ताणी म्हळे.
जल संचय अभियान ने लोगों को बहुत जागरूक बनाया है. इस अभियान के तहत देश भर में करीब 50 लाख आर्टिफिशियल वॉटर हार्वेस्टिंग स्ट्रक्चर बनाए गए हैं. जल संकट से निपटने के लिए गांव गांव में सामुदायिक स्तर पर प्रयास होने लगे हैं. अमृत सरोवर अभियान के तहत भी देश भर में करीब 70,000 अमृत सरोवर बनाए गए हैं.
नुस्तेमारी आणि मत्स्यपालन जागतिक दिसा निमतान गोवा एनिमल लिबरेशन मुवमेंटा वतीन मांडवी न्हयदेगीर प्रोमिनेडार जागृताय मोहीम घडून हाडली. नुस्ते, कुल्ल्यो, ऑक्टोपस यासारख्या जलचरांच्या हितांचा विचार करपाची गरज अधोरेखित करप हो या कार्यावळीचो हेत आशिल्लो. समाजान ह्या प्राण्यांची संवेदनशीलता ओळखून आनीक मानवी आणि शाश्वत जीवनशैलीकडे वाटचाल करची अशी अपेक्षा असा असे ह्यावेळार उलयतना जेमिनी शेट्टीकार हांणी म्हळे. 16व्या मांगिरीश संगीत महोत्सवाचे काल सांजे मंगेशीच्या मंगेश देवस्थानाच्या प्रकारात उक्तावण झाले. आदले मंत्री दीपक ढवळीकर हांच्या हस्तुकी या संगीत समारोहाचे उक्तावण जातना मंगेश देवस्थानाचे अध्यक्ष आणि हेर पदाधिकारी सोहळ्याक हजर आशिल्ले. मांगिरीश युथ क्लब हो महोत्सव सातत्यान आयोजित करता म्हणून मुखेल सोयरे दीपक ढवळीकर हांणी सांगले. दिग्गज कलाकारांची जल्मभूंय म्हणून मंगेशी गांवची वळख असा असे ताणी म्हळे. उक्तावण सत्रा उपरांत फामाद गायक पंडित रघुनंदन पणशीकार हांचे गायन झाले आणि निमण्या सत्रात पंडित शौनक अभिषेकी यांचे गायन झाले. पुराय कार्यावळीचे सूत्रसंचालन गोविंद भगत हांणी केले. तुये उद्देगीक वसाहतीत भितरल्या रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण कामाचे उक्तावण आमदार जीत आरोलकर हांणी केले. यावर सरपंच अमिता साळगांवकर हजर आशिल्ली. तुये पंचायत वाठारातल्या 50,000 चौखण मीटर सरकारी जमनीचेर हंगामी स्वरूपाचे मैदान क्रिकेट मोगींग आणि फुटबॉल मोगींग उपलब्ध करून दितले अशी माहिती आमदार जीत आरोलकर हांणी यावेळार दिली. शिरगळ धारगळ हांगा श्री महारुद्र हनुमान देवस्थानाचो वर्सुकी वर्धापन दीस फाल्यां मनयतले. या निमतान भव्य कार्यावळ घडून हाडल्या. यावर आमदार जीत आरोलकर हांचो भोवमान जातलो. वेगवेगळ्यो कार्यावळी घडून हाडल्यात. तातूंत स्वरसंदास सांस्कृतीक कार्यावळ जातली. हातून गायक राजयोग धुरी शास्त्रीय संगीत भक्तीगीतां नाट्यगीतां आणि अभंग सादर करतले अशी माहिती आयोजक समितीन दिल्या. गोय सरकाराच्या कला आणि सांस्कृतीक संचालनालयान गोयातल्या वारकऱ्यांखातीर मजत येवजण या योजनेखाल्या गोयच्या वारकरी म्हळ्यार दिंडी पंगडाची नोंदणी करपाची प्रक्रिया सुरू केल्या. गोयच्या वारकरी संप्रदायाक वर्सुकी पंढरपूर वारीत सहभागी जावपाक आणि भक्ती परंपरा सांबाळून दवरपाक मजत करपा खातीर ही येवजण सुरू केल्या. पंढरपूर वारीच्या काळात गोयच्या वारकरी संप्रदायाची योग्य व्यवस्था जावची म्हणून ही येवजण असा. गोयच्या सगळ्या दिंडी पंगडाच्या प्रमुखांनी अर्ज भरून फावो ते दाखल्यासहित वेळार सादर करचो. तशेंच दिंडीत सहभागी जावपा वारकऱ्यांची माहिती आणि तपशील तपासपाक जाय, जेणेकरून नोंदणी प्रक्रिया व्यवस्थित जातली. नोंदणी अर्ज संचालनालयाच्या वेबसाईटीर उपलब्ध असा आणि अर्ज सादर करपाची निमणी तारीख 10 मे असा. छत्तीसगडात चालू आशिल्ल्या पहिल्या खेलो इंडिया आदिवासी खेळाच्या 5व्या दिसा काल रायपुरात हॉकी, फुटबॉल आणि वेट लिफ्टिंग ह्यो सर्ती झाल्यो, तर अंबिकापुरात कुस्तीच्यो सर्ती झाल्यो. कर्नाटक आणि महाराष्ट्र मजगती तयार झाल्लो उणो दाबाचो पट्टो आणि पूर्वेकडच्या चलपी वाऱ्याक लागून राज्यात आज फाल्यां आणि परवा पाऊस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. पणजेत चडांत चड तापमान 34.3°C आणि उण्यात उणे तापमान 24.2°C नोंद झाला. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशिक खबरो आयकात सांजेच्या 7:20 मिनटांचेर. नमस्कार.